आजपासून 50 वर्षांनी. प्रकरण 32. याचा अर्थ काय बाई? दुसरे दिवशी सकाळी ताराबाई एकटीच दिवाणखान्यात शांताक्काला पत्र लिहित बसली होती. मालती व शेवंती कोणाला अशा भेटावयाला सुवर्णपुरात गेल्या होत्या. इतक्यात बाहेर कोणी आल्याची तिला चाहूल लागली. गाडीचा आवाज ऐकू आला नव्हता म्हणून तिला वाटले की कदाचित माईसाहेब अशा अवचित येत असतात तशा आल्या असतील. त्यांनी आपणाला पत्र लिहिताना पाहिले तर उगीच त्याबद्दल 17 प्रश्न विचारू लागतील. ते चुकवण्याकरिता तिथे अर्धवट राहिलेले पत्र टेबलाच्या खणात लपवून ठेवित होती. इतक्यात दार उघडले आणि तिला फार आश्चर्य वाटले की भैयासाहेब आणि तेही एकटेच आत आले. ताराबाई एकटीच आहे असे पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलेले दिसले. व मी समजलो आपण सर्वजणी आत आहात म्हणून मी आत आलो असे ते म्हणाले. नंतर दोघेही बसल्यावर नजरबागेतील सर्व मंडळी ठीक आहेत ना म्हणून तिने विचारता त्यांनी होय म्हटले. तेही पुढे काही बोलेनात, निव्वळ स्वस्थ बसावे तर तेही चमत्कारिकच, म्हणून काय विषय काढावा अशा विचारात ताराबाई पडली. शेवटी त्यांची आपली गाठ शिवदुर्गात कोठे पडली होती व त्या दिवशी जाण्याची मुळीच बोलवा नसता 2 दिवसात सर्व मंडळी कशी निघून गेली हे लक्षात येऊन त्याविषयी भैयासाहेब काय म्हणतात ते समजण्याच्या इच्छेने ती म्हणाली, आनंद भुवनातून किती तडकाफडकी तुम्ही सारी निघून गेलात भैयासाहेब. भाऊसाहेबांना तुम्हाला सर्वांना मागोमाग आलेली पाहून बरंच आश्चर्य वाटलं असेल नव्हे? कारण मला आठवतं की ते एकच दिवस आधी गेले होते. त्या सर्वांची खुशाली ठीक आहे ना? भैयासाहेब म्हणाले, हो हो अगदी उत्तम आहेत सर्वजणे. यापेक्षा जास्त ते उत्तर देत नाहीत व पहिली गोष्ट वगळून टाकतात असे पाहून ताराबाई जरा वेळाने पुन्हा म्हणाली, मी कायसं ऐकलं आहे की भाऊसाहेबांचा परत आनंद भुवनात राहायला जायचा फारसा विचार नाही म्हणून. भैयासाहेब म्हणाले, तसे ते म्हणत नाहीत तोंडाने, पण ते आता तिकडे कधी फार राहतील असा संभव दिसत नाही. त्यांना काय रगड स्नेही आहेत आणि जास्त जास्त ओळखी रोज नव्या नव्या होतील असे हल्ली त्यांचे वय आहे. ताराबाई म्हणाली, ते तर खरंच, पण त्यांचा जर यायचा विचार नसला तर त्यांनी ते आनंद भुवन अजिबात सोडून दिलं तर आमच्यासारख्यांना बरं नव्हे का? म्हणजे तिथे कोणी कायमची राहणारी माणसं तरी आम्हाला मिळतील. पण मी हे काय बोलते आहे म्हणा, त्यांनी आनंद भुवन घेतलं तेव्हा काही इतरांच्या सोयीसाठी थोडंच घेतलं, आणि आता सोडायचं झालं तरी इतरांची सोय ते कशाला पाहतील? भैयासाहेब म्हणाले, कोणी चांगलं भाडोत्री मिळालं तर ते एकदम देऊन टाकतील असा माझा तर अंदाज आहे. ताराबाई गप्प राहिली. भाऊसाहेबांविषयी जास्त बोलणे धोक्याचे आहे असे तिला वाटू लागले, म्हणून आपण गप राहून दुसरा विषय त्यांना काढायला ठेवावा म्हणून तिने विचार ठरवला. हे त्यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी नंतर सुरुवात केली. हे घर बरे सोयीस्कर दिसते. मला वाटते नीलकंठराव इकडे प्रथम आले तेव्हा माईसाहेबांनी त्यांच्याकरता बऱ्याच सोयी करून त्यात दिल्या. ताराबाई म्हणाली, असं ऐकलं खरं मी, आणि मला वाटतं की नीलकंठरावांसारखा दुसरा इतका कृतज्ञ गृहस्थ माईसाहेबांना मिळणं फारसं शक्य नसेल. भैयासाहेब म्हणाले, नीलकंठरावांचे नशीब मोठे अनुकूल दिसते आहे. त्यांनी बायको पहा कशी नामी मिळवली आहे ती. ताराबाई म्हणाली, हो खरंच, शहाण्या सुरत्या समजूतदार अशा थोड्याच मुली त्यांना पत्करायला कबूल झाल्या असत्या अथवा पत्करल्यावर सुखासमाधानानं राहिल्या असत्या. पण तसल्या एकीनं त्यांना पत्करलं आहे म्हणून त्यांच्या स्नेह्यांना आनंद होणं साहजिकच आहे. आमच्या मालूची फार सुरेख बुद्धी आहे पण नीलकंठरावांना स्वीकारण्यात तिनं आपल्या बुद्धीचा चांगला उपयोग केला असं मला काही वाटत नाही. पण एकंदरीत तिला समाधान आहे असं दिसतं आणि निव्वळ व्यावहारिक दृष्टीनं जर पाहिलं तर तिला स्थळ चांगलंच मिळालं असं म्हटलं पाहिजे. भैयासाहेब म्हणाले, शिवाय आपल्या माहेरच्यांच्यापासून इतक्या जवळ आपले घर आहे हेही तिला ठीकच वाटत असले पाहिजे. ताराबाई म्हणाली, याला तुम्ही जवळ म्हणता? निदान 300 मैल तरी हे आहे. भैयासाहेब म्हणाले, 300 मैल काय आगगाडीने फार झाले, फार तर अर्ध्या दिवसाची वाट. आज काशीला माणसे मुंबईहून एका दिवसात पोचतात ना. मी तर समजतो 300 मैल म्हणजे सहज अंतर आहे. ताराबाई म्हणाली, मला कधी नाही वाटलं की जवळ असण्याची सोय या स्थळात मालतीला मिळाली. शिवदुर्गाच्या आसपासच्या बाहेर म्हणजे एकंदरीत दूरच असं आपलं मला वाटतं. भैयासाहेब म्हणाले, हे आपली आवड शिवदुर्गावर फार आहे याचे चिन्ह आहे, इतकेच मला दिसते आहे. हे बोलताना भैयासाहेब थोडेसे हसले व त्याचा अर्थही तिला समजला असा वाटला. आपल्या मनात शांताक्का व आनंद भुवन यांचे विचार असतील असे त्यांना वाटले असावे असे तिला दिसले. म्हणून ती लगेच म्हणाली, माझं असं काही ठाम मत नाही की माहेरापासून आपलं स्वतःचं घर फार दूर असूच नये. जवळ आणि दूर हे शब्द सापेक्ष असून त्यांचा अर्थ दुसऱ्या पुष्कळ गोष्टींवर अवलंबून राहतो. पैशाची समृद्धी असली म्हणजे नेहमी जाण्या येण्याच्या खर्चाची पर्वा वाटत नाही. अशा वेळी कितीही दूर असलं तर त्यात काही कमीपणा नाही, पण इथे तसं कुठे आहे. यांना उत्पन्न जरी साधारण ठीक आहे तरी नेहमी येण्या जाण्याचे खर्च चालण्या इतकं काही ते मोठं नाही. मला नाही वाटत मालूबाईला तरी आपण माहेरच्या जवळ आहोत असं वाटत असेल. भैयासाहेबांनी आपली खुर्ची एकदम तिच्याकडे सरकून घेतली व म्हटले, तुम्हाला स्वतःला तर काही शिवदुर्गावर इतके प्रेम करण्याचं कारण नाही. तुम्ही जर स्वतः जन्मापासून तिथली काही राहिलेली नव्हेत. ताराबाई थोडीशी चरकली. भैयासाहेबही थोडेसे वरमल्यासारखे झाले. त्यांनी आपली खुर्ची झटकन मागे ओढली, टेबलावरचे एक वर्तमानपत्र हाती घेतले व ते पाहण्याचा आविर्भाव करीत थंड स्वराने म्हणाले, तुम्हाला नाशकाकडचा हा प्रांत कसा काय आवडतो? त्याविषयी ताराबाईनंही काही उत्तर दिले. त्यावर आणखी काही बोलणे दोघांच्याही कडून शांतपणे चालले होते. इतक्यात मालती व शेवंती आत आल्या, त्यामुळे ते बोलणे संपले. या दोघांना एकटी पाहून त्यांनाही नवल वाटले. सर्वजणी असतील अशा गैरसमजुतीने आपण येऊन ताराबाईशी एकटे कसे बोलत राहिलो ते भैयासाहेबांनी सांगितले व थोडा वेळ थांबून कोणाशी काहीच न बोलता ते निरोप घेऊन गेले. ते गेल्यावर मालती ताराला म्हणाली, या येण्याचा काय अर्थ समजावा बाई? मला तर दिसतं आहे तारा की स्वारी आपल्यावर भुलली आहे, नाहीतर ते असे सहजासहजी इकडे येते ना. पण झालेली हकीकत ताराबाईने तिला सांगितल्यावर तीही कल्पना मालतीची इच्छा असून सुद्धा नीटशी जुळेना. दुसऱ्या कल्पना जुळवून पाहिल्या त्याही जमेनात. अखेर त्यांना असे वाटले की नजरबागेत कर्मेनासे झाले असल्यामुळे काहीतरी बदल करायला म्हणून ते हिंडत हिंडत आले असावेत. घरात नेहमी पुस्तके बिलियर्ड वगैरे करमणुकीची साधने रगड होती, पण माईसाहेब त्यांना मोकळे सोडतील तर ना. आणि शिवाय अष्टप्रहर पुस्तके व बिलियर्ड यांच्यात कशी मौज वाटणार. म्हणून शेते भाते हिरवीगार आहेत अशा प्रसन्न दिवसात घरात कोंडून घेण्यापेक्षा नजरबागेतली पुरुष मंडळी वारंवार बाहेर फिरायला जात असत. निलकंठरावांचे घर ठीक अंतरावर होते म्हणून, अथवा तिकडे जाण्याला चांगला रस्ता होता म्हणून, अथवा त्यात भेटणारी मंडळी मोहक वाटत म्हणून, कोणत्या ना कोणत्या कारणाने बहुतेक दररोज कधी कधी दोन दोनदा सुद्धा नजरबागेची माणसे इकडे येत असत. कधी माईसाहेब बरोबर येत, कधी दोघे भाऊ येत, कधी दोघेही एक एकटेच येत. कॅप्टन बाळासाहेबांना ताराबाईशी बोलण्यात फार मौज वाटे म्हणून ते येत हे उघड दिसे. म्हणून ते आलेले सर्वांनाच आवडत. शिवाय ताराबाईला पहिल्याने पसंत पडलेले नागेशराव यांच्याविषयीही त्यांचे मत बरे असल्याचे तिला दिसले. नागेशरावांपेक्षा बाळासाहेब जरी तिला कमी उमदे दिसत होते तरी त्यांच्यापेक्षा बाळासाहेबांचे मन जास्त सुसंस्कृत होते हे स्पष्ट दिसत होते. पण भैयासाहेब इतके पुन्हा पुन्हा का येतात हे एक गूढच होते. मंडळींच्या सहवासाकरता येतात म्हणावे, तर ते 10-10 मिनिटे चकार शब्दही न बोलता उगाच बसून राहत, आणि काही बोललेच तर मोठ्या मिनतवारीने बोललेच पाहिजे म्हणून बोलतात से दिसे. बोलण्यापासून त्यांना सुख वाटत होते असे मुळीच दिसेना. बरे आल्यावर मौजेने हुशारीतही असल्याचे दिसत नसत. मालतीला हे एक खोडेच वाटू लागले. कॅप्टन बाळासाहेब त्यांची तोंड न उघडण्याबद्दल चेष्टा सुद्धा करीत, त्यावरून ते नेहमी असे मुखस्तंभ नसतात असे वाटे. हा सर्व प्रकार प्रेमाचा असावा व त्या प्रेमाचे स्थान ताराबाई असावी असे मानण्याची मालतीला फार इच्छा सहजच होईल व त्या हेतूने ती त्यांच्याकडे बारकाईने लक्षही देईल. नजरबागेत अथवा आपल्या घरी ते असताना तिने पुष्कळ विचार करून पहावे, पण प्रेमाची चिन्हे तिच्या नजरेस येईना. ते तिच्याकडे नेहमी टक लावून पाहत खरे, पण त्या पाहण्यात फारसे कौतुक तिला दिसून येत नसे. कधी कधी तर निव्वळ अर्थशून्य दृष्टीने ते पाहत असावेत असेही तिला वाटे. त्यांचे तुझ्यावर प्रेम तर नसेल असे तिने एक दोनदा ताराला सुचवलेही, पण ती त्या कल्पनेची नुसती टरच करी. आणि तसली कल्पना खरोखरच ताराच्या मनात उत्पन्न झाली तरी तिची अखेरीला निराशाच होईल असा संभव फार असल्यामुळे ती कल्पना ताराच्या डोक्यात आपण तरी कशाला उगीच दृढ करा अशा विचाराने मालतीही त्याविषयी गप राही. बाकी आपल्या मुठीत भैयासाहेब आले आहेत अशी ताराबाईची खात्री होईल तर त्यांच्याबद्दलची तिची नावड ताबडतोब साफ मावळून जाईल याची मालतीला मुळीच शंका वाटत नव्हती. ताराबाईला उत्तम स्थळ मिळव या सदिच्छेने तिचे बाळासाहेबांशी जुळावे असे मालतीच्या मनात येईल. भैयासाहेबांपेक्षा ते जास्त मन मिळावू होते यात संशयच नव्हता, व त्यांना ताराबाईशी बोलण्यात कौतुक वाटे हेही उघड होते. त्यांची स्थितीही वावगी नव्हती. हे सर्व ठीक होते खरे, पण दुसरी बाजू मालतीच्या मनात अशी होती की भैयासाहेबांच्या हातात दुसऱ्याला देण्यासारखी देवस्थानची उत्पन्ने रगड होती, पण बाळासाहेबांच्या हातात तसले काहीच नव्हते.